नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. सरकाराच्या कामगिरीविशीं लोकांचे मत कितें आसा हाचें सर्वेक्षण करून ते प्रमाण सुदारणा करपाची गरज आसा अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलें. आजगांवच्या घर मोडपा प्रकरणांत वादग्रस्त थारिल्ले पोलीस महासंचालक जसपाल सिंग हांची दिल्लींत बदली जाल्या. गोंय सरकारान गोंय मुखेलमंत्री प्रशिक्षण येवजण अधिसुचीत केल्या. हवामान खात्यान फाल्यां चड पावस पडपाची शक्यताय आशिल्ल्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. आनी अखिल भारतीय कोंकणी परिशदेचो 86वो स्थापणूक दीस 14 जुलयाक मनयतले. आतां पुराय खबरो. सरकाराच्या कामगिरीविशीं लोकांचें मत कितें आसा हाचें सर्वेक्षण करून ते प्रमाण सुदारणा करपाची गरज आसा. कामगिरी सुदारणा जायत रावली जाल्यारूच परत सत्ता संपादन करप शक्य जातलें अशें केंद्रीय रस्ते येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलां. ताळगांवां आयज भाजपाची राज्य कार्यकारिणी बसका जाली. हे बसकेंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उलयताले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट टानावडे, मंत्री आमदार तशेंच पक्षाचे पदाधिकारी बसकेंत हाजीर आशिल्ले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक, मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट टानावडे हांणी कार्यकारिणी बसकेक मार्गदर्शन केलें. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांचे सुचोवणे प्रमाण सरकाराच्या कामगिरीचें ऑडिट जातलें अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. लोकशायेंत मतदार हो सर्वश्रेष्ठ आसता. मतदार सर्वश्रेष्ठ मानून काम केलें जाल्यार 2027च्या वेंचणुकेंत 27 आमदार निवडून येवपाचें सपन पुराय जातलें अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. काँग्रेसीन देशाची घटना 8 खेपो बदलल्या. भाजपान राज्यघटना बदलपाचो यत्न केन्नाच करूंक ना अशें मुखेलमंत्र्यांनी हे वेळार सांगलें. आजगांवच्या प्रदीप आगारवाडेकर घर मोडपा प्रकरणांत चपणाच्या आरोपाक लागून वादग्रस्त थारिल्ले पोलीस महासंचालक जसपाल सिंग हांची दिल्लींत बदली जाल्या. तांचे जाग्यार 1996च्या तुकडेचे आयपीएस अधिकारी अलोक कुमार हे पोलीस महासंचालक पदाचो ताबो घेतले. केंद्रीय घर मंत्रालयान हो आदेश जारी केला. आजगांव हांगा प्रदीप आगरवाडेकर हांचे घर बाउन्सरच्या पालवान मोडपाची घडणूक जून म्हयन्यात जाल्ली. पुजा शर्मा ही बायल हे प्रकरणात संशयीत आसा. हे प्रकरणात मुखेलमंत्र्यांनी तपास गुन्यांव फाट्याकडेन दितनाच मुखेल सचिवाकडेन चौकशी करून अहवाल मागलो. पुलीस संचालकांच्या चेपणाक लागून हांव घर मोडपाक प्रकरणात कारवाय करूंक शकलो ना असो अहवाल होंडूणचे निलंबीत पुलीस निरीक्षक प्रशील देसाय हांणी मुखेल सचिवांक दिल्लो. हाचे उपरांत पुलीस महासंचालकांचेर कारवाय करपाची मागणी विरोधी पक्षांकडल्यान जाली. आतां पुलीस महासंचालक जसपाल सिंग हांचे बदलीचो आदेश जारी जाला. गोंयासयत संवसारभरातल्या भारतीय विद्यार्थ्यांक आतां गोंय सरकारा खातीर सॉफ्टवेअर वा हार्डवेअर करपाची संद मेळटली. गोंय सरकारान गोंय मुखेलमंत्री प्रशिक्षण येवजण अधिसुचीत केल्या. ते प्रमाण पदवी, पदव्युत्तर तशेंच पीएचडी शिक्षण घेवपी विद्यार्थ्यांक तंत्रशिक्षण खात्याच्या कोडिंग अँड रोबोटिक्स इन स्कूल हे येवजणेंत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करपाक मेळटलें. ह्या बदल्यांत तांकां शिक्षणीक पात्रताये प्रमाण म्हयन्याक 10 ते 45 हजार रुपया मानधन दितले. पदवीधारकांक प्रशिक्षणार्थी म्हणून 6 सप्तकां ते 6 म्हयने जाल्यार पीएचडी धारकांक 1 वर्स काम करपाक मेळटले. प्रशिक्षणार्थींक पीएमयू केअर्स खातीर विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणां तयार करप, शिक्षणीक साहित्य तयार करपाक मदत करप, कॉम्प्युटरायज्ड आनी डिझायन संकल्पना मांडून तांची अंमलबजावणी करप, विविध संशोधनाचो वापर करून शालेय शिक्षणा खातीर फायद्याचो थारतलो असो अभ्यास अहवाल तयार करप अशी कामां करपाक मेळटली. ते खातीर पीएमयू केअर्स वतीन वट्ट 17 डोमेन थारायल्यात. कुंकळी बंडाच्या नायकांक आर्गां ओपपाक 15 जुलय 2024 ह्या दिसा नायक हुतात्मा दीस पाळटले. कुंकळेच्या नायक हुतात्मा स्मारका लागसार सकाळी 9 वरांचेर जावपी कार्यावळींत मानेस्त कुंकळी बंडाच्या नायकांच्या स्मारकाक फुलां हार अर्पण करतले. 15 जुलय 1583 दिसा पुर्तुगेज सत्ते आड गोंयकारांनी केल्ल्या बंडाच्या उगडासाक राज्य सरकाराच्या वतीन दर वर्सा 15 जुलयाक नायक हुतात्म दीस पाळटात. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, हेर मंत्री, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, आमदार आनी हेर मानेस्त सकाळी 9 वरांचेर नायक हुतात्मा स्मारकाचेर पुष्पचक्र ओपतले. संवसारीक युवा कुशळटाय दिसा निमतान कला अकादमीत घडोवन हाडिल्ले कुशळटाय प्रदर्शन 15 जुलय मेरेन सकाळी 10 ते सांजेची 5 वरां मेरेन उक्ते आसतले. प्राचार्य मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांतल्या 8वी, 9वी, 10वी इकरावी आनी बारावी विद्यार्थ्यांक हे प्रदर्शन दाखोवपाची वेवस्था करची अशी विनंती जाळवणदारांनी केल्या. इतले मजगती गोय सरकाराच्या कुशळटाय विकास आणि उद्योजकताय संचालनालयान तारीख 17 जुलै 2024 दिसा दक्षिण गोयात मडगावच्या रवींद्र भवनात प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटिसशीप मेळाव्याचे आयोजन केला. अप्रेंटिसशीप मेळाव्यात साबार भौशीक आणि खाजगी आस्थापना वाटेकार जातली. इच्छुक आयटीआय उमेदवार आणि थळाव्या तरणाट्यांनी नाव नोंदणी आणि आपले करिअर घडोवपाक हे संधीचो लाव घेवपा खातीर सकाळी 9 वरांचेर मेळाव्याच्या थळार हजर रावचे अशें जाळवणदारांनी कळीत केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीचे पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. गोंयांत हवामान खात्यान फाल्यां चड पावस पडपाची शक्यताय आशिल्ल्यान पावसा खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. गोंयांत 1 जून ते 11 जुलै ह्या काळांत सरासरी 64.64 इंच पावस पडला. ह्या काळांत वाळपय सगळ्यांत चड 77.30 इंच पावस पडला. हवामान खात्यान 12 आनी 13 तारखेक व्हड पावस पडपाचो अदमास आसा ते प्रमाण ह्या 2 दिसां खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. 14 आनी 15 तारखेक येलो अलर्ट जारी केला. राज्यात फाटल्या 24 वरांत सरासरी 1.41 इंच पावस पडला. अखिल भारतीय कोंकणी परिषदेचो 66वो स्थापना दीस आयतारा 14 जुलै दिसा मनयतले. ही कार्यावळ कर्नाटकातल्या हसनातल्या सकलेशपुरांत कोंकणी राखण संचलन चिकमंगळूर हांच्या जोडपालवान मनयतले. कार्यावळ सकाळी 10 वरांचेर सुरू जातली. ह्या सुवाळ्याक नामनेच्यो कोंकणी समिक्षक किरण बुडकुले मुखेल सोयरे म्हणून हाजीर आसतली, जाल्यार चिकमंगळूरचे जोकीम डिसोझा हे मानाचे सोयरे म्हणून हाजीर रावतले. फाटल्या वर्सा सावन अखिल भारतीय कोंकणी परिषदेन संस्थापक माधव मंजुनाथ छानबाग हांच्या नावान जीवन गौरव पुरस्कार सुरू केला. अंदू कोंकणी भाषेचे ज्येष्ठ व्याकरणकार सुरेश बोरकार हांकां हो पुरस्कार भेटोवन तांकां हे कार्यावळींत भोवमानीत करतले अशे परिषदेचे सचीव गौरी शेळणेकार हांणी कळीत केला. कोची केरळातले नामनेचे कोंकणी कवी के अनंत भट हांकां आयज सकाळी दुखेस्त मरण आयले. मरणा वेळार तांची पिराय 85 वर्सांची आशिल्ली. कांय दिसां आदी तांची भलायकी इबाडिल्ल्यान तांकां उपचारा खातीर कोचीच्या हॉस्पिटलांत दाखल केल्ले. थंय उपचार चालू आसतना आयज सकाळी तांकां मरण आयिल्ल्याची माहिती तांचे लागींचे सहकारी रमेश पै हांणी दिली. फाल्यां शेनवारा 13 जुलैक तांच्या कुडीचेर निमणे संस्कार जातले. तांच्या फाटल्यान तांची बायल पूत आनी लग्न जाल्ली धूव आसा. अनंत भट हे एक प्रतिभावान कवी आशिल्ले. स्वतंत्र कविता निर्मिती वांगडाच तांणी जायत्या पुस्तकांचो अणकार केला. श्री रामचरित मानस ह्या मूळ हिंदी पुस्तकाच्या कोंकणी अणकारा खातीर तांकां 2006 वर्सा केंद्रीय साहित्य अकादमीचो अणकार पुरस्कार फावो जाल्लो. तुळशीदास सुरभजनमाला संगीत रुपकां कोंकणी गीतमाला अशी तांची जायती पुस्तकां उजवाडाक आयल्यात. 1980 वर्सा केरळांत प्रदर्शीत जाल्ल्या तपस्विनी ह्या कोंकणी चित्रपटाचे ते संवाद लेखक आशिल्ले. ताचे पद्यरुपी आत्मचरित्र अनंथू 2012 वर्सा उजवाडाक आयला. मायकल डिसोझा विजन कोंकणी येवजणेन कोंकणी साहित्याच्या मळार एक नवे पर्व सुरू केला. ह्या माध्यमातल्यान कोंकणी लेखकांक मदतीचो हात दिला. कोंकणी समुदाय तांच्या ह्या यत्नाक सदांच अभिमान बाळगितलो अशें दायजी वर्ल्ड खबरां पोर्टलाचे संस्थापक वॉल्टर नंदलिके हांणी म्हळां. कोंकणी साहित्यीक आनी पत्रकार संजय बोरकार हांच्या कॉम्फ्र ह्या पुस्तकाच्या विमोचन सुवाळ्यांत मुखेल सोयरे ह्या नात्यान वॉल्टर नंदलिके उलयताले. मंगळूरच्या सेंट अलॉयसीस कॉलेजीत मंगळूरच्या विश्व कोंकणी केंद्राच्या जोडपालवान जाल्ले हे कार्यावळीत नामनेचे उद्देजक आनी कोंकणी भाषेक उर्बा दिवपी मायकल डिसोझा हांचे हस्तुकीं कॉम्फ्र ह्या पुस्तकाचे लोकार्पण जालें. हे वेळार वेदीचेर विश्व कोंकणी केंद्राचे अध्यक्ष नंदगोपाल शणै, साहित्य अकादमीच्या कोंकणी सल्लागार मंडळाचे निमंत्रक आणि कवी मेलविन रॉड्रिगीस, फादर रिचर्ड कुयेलो, फादर रॉकी डिकुना, टिटूस नरोना, एच एम पेर्नाल आदी मानेस हजर आशिल्ले. संजय बोरकार हांची आयजवेर 6 पुस्तकां उजवाडाक आयल्यात. फोंडेच्या प्रभूनगर आदर्श फाउंडेशनान धारबानोडेच्या मल्टी फॅकल्टी महाविद्यालयांत केक तयार करपाचे शिबीर घडोवन हाडले. सुमार 75 बायलां ह्या शिबिरांत वांटेकार जाल्ली. दिसभर चलपी ह्या शिबिरांत शिक्षिका अमिता पै हांणी मार्गदर्शन केले. शिबिराचे सुरवेक पारंपारीक दिवली पेटोवन उक्तावण जाले. मल्टी फॅकल्टी महाविद्यालयाची प्राध्यापिका सोनम गोंडलेकर, शिबीर संचालक दिपिका केरकर, इजाज शेख, संदीप नायक आणि आदर्श तोरसकार हे कार्यावळीक मानाचे सोयरे म्हणून हजर आशिल्ले. आणि खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. सरकाराच्या कामगिरीविशी लोकांचे मत कितें आसा हाचें सर्वेक्षण करून ते प्रमाण सुदारणा करपाची गरज आसा अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलें. आजगांवच्या घर मोडपा प्रकरणांत वादग्रस्त थारिल्ले पोलीस महासंचालक जसपाल सिंग हांची दिल्लीत बदली जाल्या. गोंय सरकारान गोंय मुखेलमंत्री प्रशिक्षण येवजण अधिसुचीत केल्या. हवामान खात्यान फाल्यां चड पावस पडपाची शक्यताय आशिल्ल्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आनी अखिल भारतीय कोंकणी परिशदेचो 66वो स्थापणूक दीस 14 जुलयाक मनयतले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.